आकाशवाणी मुंबई। राजेश शर्मा ते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून भरला उमेदवारी अर्ज। मुंबईत घाटकोपर परिसरात पत्र्याचं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14 पोहोचला, 43 जण जखमी। युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये भारताच्या रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदय लोक लोकाणा या ग्रंथांची नोंद। आणि भीमा कोरेगाव प्रकरणातले आरोपी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। अर्जांची छाननी उद्या होणार असून अर्ज मागे घेण्याची तारीख 17 मे आहे। सातव्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे। या टप्प्यात 7 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात मतदान होईल। यामध्ये उत्तर प्रदेश आणि पंजाबमधल्या प्रत्येकी 7, पश्चिम बंगालमधील 9, बिहारमधल्या 8, ओडिशातील 6, हिमाचल प्रदेशातल्या 4, झारखंडमधील 3 आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशातल्या 1 जागेसाठी मतदान होणार आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्याआधी त्यांनी विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी वाराणसीत मोठा रोड शो आयोजित करून शक्तीप्रदर्शन केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसीमधून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज भरत आहेत। वाराणसीत सातव्या टप्प्यात 1 जून रोजी मतदान होणार आहे। देशात चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीत काल 96 मतदारसंघासाठी 67% मतदान झालं। एकूण 9 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशात मतदान झालं। आंध्र प्रदेशात 78.5% मतदान झालं। बिहारमध्ये 57.6%, तेलंगणात 64.93%, जम्मू काश्मीर 37.98%, झारखंड 65.31%, मध्य प्रदेश 70.98%, ओडिशा 73.97%, उत्तर प्रदेश 58.5%, तर पश्चिम बंगालमध्ये 78.44% मतदान झालं। आंध्र प्रदेशात काल विधानसभेसाठीही मतदान झालं। चौथ्या टप्प्याच्या मतदानानंतर देशात लोकसभा निवडणुकीच्या एकूण 397 मतदारसंघांमध्ये मतदान झालं आहे। अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि ओदिशा या राज्यांच्या विधानसभेसाठीही मतदान पूर्ण झालं आहे। मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या चौथ्या टप्प्यात राज्यात काल अंदाजे सरासरी 59.64% मतदान झालं। एकूण 11 मतदारसंघात झालेल्या या मतदानात नंदुरबार मतदारसंघात 67.12% मतदान झालं असून सर्वात कमी मतदान पुणे मतदारसंघात झालं आहे। पुण्यात केवळ 51.25% मतदान झालं। राज्यातील इतर मतदारसंघात झालेलं मतदान पुढीलप्रमाणे: जळगाव 53.65%, रावेर 61.36%, जालना 68.30%, औरंगाबाद 60.73%, मावळ 52.90%, शिरूर 51.46%, अहमदनगर 62.76%, शिर्डी 61.13%, तर बीडमध्ये 69.74% मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे। मुंबईमध्ये येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून या दिवशी दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांच्या वैयक्तिक गरजेनुसार मुंबई जिल्हा निवडणूक प्रशासन सुविधा उपलब्ध करून देणार आहे। या सुविधा मिळवण्यासाठी मतदारांनी सक्षम अॅपवर आपल्या विशिष्ट मागण्या नोंदवाव्यात असं आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केलं आहे। सक्षम अॅपवर नोंदणी करणाऱ्या मतदारांना त्यांच्या मागणीनुसार मतदानाच्या दिवशी वाहतूक व्यवस्था, व्हीलचेअर सहाय्यक यासारख्या सुविधा पुरवल्या जातील असं त्यांनी सांगितलं। तसंच ज्या मतदारांना सक्षम मोबाईल एपवर आपल्या मागण्या नोंदवता आल्या नाहीत त्यांच्या घरी भेट देऊन त्या नोंदवल्या जात असल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सर्व 6 मतदारसंघांमध्ये येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. श्रोतेहो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबईत घाटकोबर परिसरात पत्र्याचं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14 पोहोचला आहे तर 43 जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे छेडानगर जंक्शन इथल्या एका पेट्रोल पंपाजवळच्या 100 फूट उंच होर्डिंगचे खांब उखडले गेले आणि ते पेट्रोल पंप आणि जवळच्या वस्तीवर कोसळलं. दुर्घटनास्थळी एनडीआरएफ, पोलीस, सीआरपीएफ आणि अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्य करत आहेत. या होर्डिंगच्या खाली अजूनही अनेक गाड्या अडकल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अपघातस्थळी भेट दिली. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख रुपये मदत जाहीर केली असून जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. या दुर्घटनेसाठी जबाबदार व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं ते म्हणाले. देशांतर्गत कोळसा साठ्यामध्ये यंदा 26% वाढ झाली असून तो 149 दशलक्ष टनवर पोहोचल्याचं कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यंदाच्या एप्रिल महिन्यात देशाच्या कोळसा उत्पादनात 7.31% वाढ झाल्याचं तसंच ऊर्जा क्षेत्राच्या कोळसा पुरवठ्यामध्ये दरवर्षी 5.43% वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. येत्या जून महिन्यातल्या विजेच्या सर्वोच्च मागणीची पूर्तता करण्यासाठी देश सज्ज असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रामचरित मानस, पंचतंत्र आणि सरधय लोक लोकाना या ग्रंथांची नोंद युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये झाली आहे. आशिया प्रशांत महासागर विभागाच्या ऐतिहासिक स्मृतींचं जतन करण्यासंदर्भात जागतिक समितीची 10वी बैठक नुकतीच मलेशियातल्या अलनबत्तर इथं झाली. या बैठकीत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रानं भारताच्या या 3ही नामांकनांची योग्यता यशस्वीपणे मांडली. गोस्वामी तुलसीदास यांचं रामचरित मानस, विष्णू शर्मा लिखित पंचतंत्र आणि आनंदवर्धन कृत सरधय लोक लोकाना या ग्रंथांचं महत्व कालातीत असून भारताच्या साहित्य आणि परंपरेच्या समृद्धतेची ही पावती आहे असं सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. नवलखा हे 4 वर्षांपासून कैदेत होते. या प्रकरणी अद्याप त्यांच्यावर आरोपही निश्चित झालेले नाहीत. या प्रकरणाची सुनावणी आणखी लांबणार असल्याचं मत नोंदवत न्यायालयानं हा जामीन मंजूर केला. गौतम नवलखा यांना त्यांच्या घरीच झालेल्या नजरकैदेच्या सुरक्षेसाठीचा 20 लाख रुपयांचा खर्च भरण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. भारतीय नौदलाच्या पूर्व समुद्रातल्या ताफ्यानं आपल्या मलेशिया भेटीदरम्यान आज कोटा किनानवलू इथं रॉयल मलेशियन नेव्हीबरोबर सागरी भागीदारी सराव केला आणि सामुदायिक उपक्रमांमध्ये भाग घेतला. आयएनएस दिल्ली आणि आयएनएस शक्तीसह भारतीय नौदलाच्या इतर नौकांचा यामध्ये समावेश होता. प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देणं, द्विपक्षीय संबंध मजबूत करणं आणि देशाच्या एक्ट ईस्ट धोरणाप्रती भारतीय नौदलाची वचनबद्धता प्रदर्शित करणं हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या 7व्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधून भरला उमेदवारी अर्ज. मुंबईत घाटकोपर परिसरात पत्र्याचं होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा 14 पोहोचला, 43 जण जखमी. युनेस्कोच्या मेमरी ऑफ वर्ल्ड आशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये भारताच्या रामचरित मानस, पंचतंत्र आणि सरधय लोक लोकाना या ग्रंथांची नोंद. आणि भीमा कोरेगाव प्रकरणातले आरोपी गौतम नवलखा यांना जामीन मंजूर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.